93.5 Red FM pe
Ala re ala sangram ala.
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार. मी आहे संग्राम. इट्स अ फॅन्टॅस्टिक मंडे मॉर्निंग, द 9th of May 2016. खूप धमाल वीकेंड माझा होता. धमाल म्हणजे काय काय सांगू का, नुसतेच फोटो दाखवू. मी फोटोज काही अपलोड करतो आता facebook.com/rjsangram. रेड एफ एम ही माझं पेज आहे, जाऊन ते लाईक करा. आणि दोन दिवस जो मस्त टाइमपास, टाइमपास नाही म्हणता येणार त्याला, खूप महत्वाचं रिज्युवनेशन हे जे काही केलेलं आहे मी, त्याचे खूपच सुंदर फोटो आलेले आहेत. आणि मला उगीच असं वाटतं की आपण इथे रेडिओवरती काम करतो म्हणून या देशाला, या ऍटलीस्ट या पुण्याला एक चांगला फोटोग्राफर मुकला की काय, असं आपलं आपणच म्हणायचं, बाकी कोणाला काही सांगायचं. बरं, आज खूप महत्वाच्या काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. पटकन तुम्हाला विकेंडमध्ये काय झालं वगैरे हे सांगतो मी. तापमान बिपमान काय असणार आहे, पाऊस पडणार आहे का नाही, काल थोडासा अगदी थोडासा पडला बरं का, ते सगळं आपण डिस्कस करूया. आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा आपला सध्याचा प्रश्न, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत काही एक्सपर्ट्स. आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी न भूतो न भविष्य, रेडिओवरती हे कधीच झालेलं नाहीये, असं एक प्राईज, 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 हजार वगैरे नाही, त्याच्यापेक्षा जास्त हजारो रुपयाचं हे प्राईज आहे. पण ते काय ते तुम्ही जेव्हा, तुम्हाला कळेल, मी जेव्हा तुम्हाला सांगेन ना, तेव्हा तुम्ही म्हणाल अरे संग्राम याची किंमत बिंमत जाऊ दे, ठेव घरी, कसलं भन्नाट प्राईज आहे हे, आम्हाला हवंय, आम्हाला हवंय, आम्हाला हवंय काय ते, ते सगळं मी तुम्हाला सांगतो आरामात. पण आता म्युझिक, सुपरहिट गाणी हाऊसफुल 3 नावाचा पिक्चर जो येतोय, काही गाणी काढतात रे ही लोक. असो 7:19 ऑन द क्लॉक. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.